आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरच्या दिव्या देशमुखला महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद. कोनेरू हंपी उपविजेती. वयाच्या 19व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या दिव्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला प्रारंभ. पाकिस्ताननं आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल, संरक्षण मंत्र्यांचा इशारा. राज्य सरकार ऍप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार. आणि राज्यातल्या अनेक धरणांमधून अजूनही विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखनं ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावलं आहे. जॉर्जियात बाटुमी इथं काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत टाय ब्रेकमध्ये दिव्यानं भारताच्याच कोनेरू हंपीवर मात केली. हंपीला उपविजेतेपद मिळालं. अंतिम फेरीचे पहिले दोन सामने आणि काल सकाळी झालेला तिसरा सामनाही अनिर्णित राहिला. मात्र काल दुपारनंतर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कोनेरू हंपी हिच्यावर एका गुणानं मात करत दिव्यानं इतिहास रचला. या यशाबरोबरच दिव्यानं ग्रँडमास्टर हा किताबही मिळवला आहे. वयाच्या 19व्या वर्षी हे उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या दिव्याबद्दल बोलताना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले,
दिव्याची ही अत्यंत ऐतिहासिक कामगिरी आहे आणि तिने 19व्या वर्षी जी मॅच्युरिटी आणि अग्रेसिव्हनेस याचं मिश्रण करून हा जो वर्ल्ड कपचा गोल्ड मेडल मिळवलेला आहे ती सर्व महाराष्ट्रीय आणि भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे करताना तिने भारतातले आणि जगातले दिग्गज खेळाडूंचा पराभव केला आणि मला नक्कीच आशा आहे की तिला याच्यामुळे जे ग्रँड मास्टर टायटल मिळाले आणि कॅन्डिडेट्समध्ये जे सिलेक्शन झाले त्याचा फायदा घेत ती फ्युचरमध्ये एक वुमन वर्ल्ड चॅम्पियन हा किताब पहिल्यांदा भारतासाठी मिळेल.
दिव्याच्या या यशानंतर तिच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या आणि हंपीचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही बुद्धिबळपटू भारताच्या असणं हे भारतातल्या अपार प्रतिभेचं प्रतीक आहे असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. तर दिव्याचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मंत्री, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही दिव्याचं आणि कोनेरू हंपीचं अभिनंदन केलं आहे. दिव्याच्या यशाबाबत नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा किताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू.
ऑपरेशन सिंदूरबाबतच्या विशेष चर्चेला काल लोकसभेत सुरुवात झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेली लष्करी कारवाई म्हणजे सीमेपलीकडच्या दहशतवादाला उत्तर देण्याची नवी सुरुवात आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या चर्चेत भाग घेताना म्हणाले. ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात कोणत्याही मध्यस्थी देशाचा हात नाही, अमेरिकेची यात कोणतीही भूमिका नाही असं सांगतानाच लष्करी कारवाई आणि सध्या सुरू असलेली व्यापाराबाबतची चर्चा यांचाही परस्पर संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे, संपलेलं नाही. पाकिस्ताननं भविष्यात कोणतीही आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या विशेष चर्चेला प्रारंभ करताना ते बोलत होते.
अध्यक्ष महोदय, जैसा कि हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी कहा है कि ऑपरेशन सिंदूर अभी रुका है, समाप्त नहीं हुआ. यदि आवश्यकता पड़ी, यदि पाकिस्तान फिर किसी नापाक हरकत की कोशिश करता है, हम और भी कठोर और निर्णायक कार्रवाई करने के लिए तैयार.
ऑपरेशन सिंदूरसाठी ठरवलेली राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ही कारवाई थांबवली, कुणाच्याही दबावामुळे शस्त्रसंधी केल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत असं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे अनुराग ठाकूर, तेजस्वी सूर्या यांच्यासह काँग्रेस खासदार गौरव गोगोई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि अन्य नेत्यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेत मात्र कालही विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यावरून केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होणार आहे. राज्य सरकार ऍप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल सांगितलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हे ऍप कार्यान्वित केलं जाईल. लवकरच हे ऍप तयार होईल. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा यात समावेश असेल. यामुळे राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असं सरनाईक म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. समावेशक, विद्यार्थी केंद्रित आणि भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीनं या शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी शैक्षणिक धोरणाबाबत पुण्यातील भाषातज्ञ प्राध्यापक डॉ माधुरी गोखले आकाशवाणीशी बोलताना म्हणाल्या,
ही एक विद्यार्थी केंद्रित मुक्त शिक्षण प्रणाली आता शाळा ते महाविद्यालय आणि पुढे संशोधन क्षेत्रापर्यंत मूळ धरू लागली आहे. विद्यार्थ्यांना साचेबंद पद्धतीपेक्षा त्यांच्या आवडीनिवडी जोपासणारं, छंदांना न्याय देणारं आणि कौशल्यांना विकसित करणारं असं शिक्षण देणे आवश्यक आहे हा या प्रणालीचा पाया आहे. विविध वयोगटातील मुलांचा त्यांच्या भावविश्वाचा योग्य तो अभ्यास करून विद्यार्थी सापेक्ष आणि विविध अंगी तसेच अनेक पर्याय उपलब्ध करून देणारी यंत्रणा यामुळे निर्माण झाली आहे. भाषा शिक्षणाचा विचार करताना ऐकीव आणि बोली या अंगांचा प्राधान्याने विचार लेखी कौशल्यांपेक्षा केलेला दिसतो हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. येत्या काही वर्षात हे धोरण त्याच्या सर्व मूळ उद्दिष्टांसह अतिशय प्रभावीपणे देशभरात कार्यरत होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 3 ते 10वीसाठी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा तयार केला आहे. हा मसुदा www.maa.ac.in या संकेतस्थळावर सर्वांना पाहता येईल. यावर सामान्य जनतेकडून सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. येत्या 27 ऑगस्टपर्यंत अभिप्राय नोंदवता येणार आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त काल राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. राज्यात सर्वत्र आज नागपंचमीचा सण प्रतिकात्मक पद्धतीनं पण उत्साहात साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात नागपंचमीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं आवश्यक तयारी केली आहे. ज्येष्ठ लेखिका, कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं काल सकाळी नागपूर इथं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. चरित्रात्मक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि वैचारिक लेखन करत त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा इथं काल एलपीजी वाहून नेणारा टँकरचा अपघात झाला. त्यातून वायू गळती सुरू झाली होती. ही गळती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मात्र सध्या या महामार्गावरची वाहतूक बंद असून ती अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं मोठ्या प्रमाणावर विसर्ग अजूनही सुरू आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत 90% जास्त पाणीसाठा झाला असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं कोयना, कण्हेर, धोम धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सांगली जिल्ह्यातील वहे, नागठाणे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे 5 बंधारे कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात कालही पावसाचा जोर होता. यामुळे गंगापूर, कडवा, तारणा, आळंदी, वाघाड, वाकी आदी धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरच्या दिव्या देशमुखला महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद. कोनेरू हंपी उपविजेती. वयाच्या 19व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या दिव्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला प्रारंभ. पाकिस्ताननं आगळीक केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल, संरक्षण मंत्र्यांचा इशारा. राज्य सरकार ऍप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार. आणि राज्यातल्या अनेक धरणांमधून अजूनही विसर्ग सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.